बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, बालसंगोपन योजनेसाठी पुढील दस्तऐवज लागणार आहेत. बालकांचे व पालकांचे आधार कार्डचे झेरॉक्स, योजनेसाठी करावयाचा अर्ज, तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला, शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट, रेशन कार्ड झेरॉक्स, पालकांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, आपल्या घरासमोर पालकासोबत बालकांचा फोटो, पालकाचा रहिवासी दाखला, मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स, पालकाचे पासपोर्ट फोटो, मुलांचे पासपोर्ट फोटो. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.